लॉन्ग मे इलायची गाणं तुम्ही आता एन्जॉय केलं सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर एमएच 935 मध्ये.
रेड एफ एम एमएच 935
हाँ, फिर से एक बार यहाँ पर लौट कर आ चुकी हूँ. शो च्या तिसऱ्या तासात आपण आलेलो आहोत आणि काय ना, आजचा दिवस सगळ्यांनी साजरा केला, पण आजच्या दिवसाचं महत्व असं आहे की आज रावणाचं दहन करतात. म्हणजेच काय करतात, ज्या वाईट सवयी आहेत तुमच्या, वाईट गोष्टी आहेत, वाईट प्रवृत्ती आहेत, त्या सगळ्या गोष्टींचं दहन आज करायचं असतं. मग असं तुमच्यातलं काय वाईट आहे जे तुम्हाला आज दहन करायचंय आणि नवीन पर्वाला सुरुवात करायची आहे? काय म्हणतायत नांदेडकर? हाय, काय म्हणतोयस?
हाय मॅक,
कसा आहेस?
हो, छान आहे.
बरं, तुझ्यातली अशी कुठली सवय आहे जी तुला थोडीशी दहन करावी वाटते, जी वाईट आहे अशी?
माझ्या ते गाव कोण आहे, मी सकाळी लवकर उठत नाही.
तर मला
तर मी जर का दहन करायचं असेल तर मी सकाळी लवकर उठेल आणि आळस माझा झटकून त्याचा आळसाचं दहन करू.
थोडस व्यायाम वगैरे पण करशील का मग?
हो हो.
बरं, आणि आता किती वाजता उठतोस तू?
आता 10 वाजता उठ.
बापरे, 10 वाजता उठतो तू? म्हणजे दिवसातले तू 3-4 तास असेच वाया घालतोस?
हो.
सकाळी उठून काय करशील लवकर उठल्यावर?
लवकर उठल्यावर पहिले प्रॅक्टिस करेल.
ओके ओके, याचा म्हणजे यांनी प्रण केलाय की तो आता सकाळी त्याची जे उशिरा उठण्याची सवय आहे ती तो सोडणार आहे, त्या गोष्टीचं तो दहन करणार आहे. अशी तुमच्यातली कुठली गोष्ट आहे सांगा, की ज्या गोष्टीचं तुम्हाला दहन करायचंय, जी वाईट आहे, आणि मग तिथपासून नवीन पर्वाला सुरुवात करायची आहे. माझा नंबर नोट डाऊन करून घ्या, 9607007935. जल्दी से डायल कीजिए मेरा नंबर. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है. स्टे ट्यून्ड एंड बजाते रहो.